ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಜಯ ಜಯ ಜಿ ಸದ್ಗುರು ಪೂರ್ಣ ಕಾಮ. ಪರಮ ಪುರುಷ ಆತ್ಮಯ ರಾಮ ಅನಿರ್ವಾಚ್ಯ ತುಮಚಾ ಮಹಿಮಾ ವರ್ಣಿಲಾ ನವಚೆ. ही ओवी आपली चाललेली आहे. हे पूर्ण काम सद्गुरु तुमचा जय जयकार असो. ज्यांच्या सगळ्या कामना या आत्मज्ञानामुळे निमालेल्या आहेत, पूर्ण झालेले आहेत, असे हे सद्गुरु आपला जय जयकार असो. सगळ्या कामनांच्या योगाने देखील आपण त्या कामनांमध्ये आणि विषय सुखामध्ये न रमता आपल्याला आत्मबोधाचाच प्रत्यय येतो, अशा हे सद्गुरु आपला जय जयकार असो. वासना क्षय झालेल्या हे सद्गुरु आपला जय जयकार असो. आपण परमपुरुष आहात. आपण हे क्षर आणि अक्षर म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व क्षर पुरुषाचं काही काळापुरतं असतं, त्याला क्षरता असते. आणि अक्षर पुरुष म्हणजे जीव पुरुष कुटस्थ, तो अज्ञानात असतो, त्याला स्वरूपाची भ्रांती झालेली असते. आपण परमपुरुष आहात म्हणजे आपण उत्तम पुरुष आहात, आपण परमात्म स्वरूप आहात. परमात्म स्वरूप असे आपण आपल्या स्वतःच्याच ठिकाणी मोठे आनंदाने राहता. आत्मया रामा म्हणजे आपल्या आत्म्याच्या ठिकाणीच जे संतुष्ट होऊन गेलेले आहेत असे असे आपण आहात. मागच्या वेळेला इथपर्यंत आपलं झालेलं होतं. अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. तुमचा महिमा हा वाचेनी सांगता येण्यासारखा नाही. तुमच्या महिम्याबद्दल म्हणजे तुमच्या मोठेपणाबद्दल वाचा बोलू शकत नाही. वाचा वर्णन करू शकत नाही. समर्थ एवढं बोलूनच थांबले. समर्थांचा स्वभाव याच्यातून लक्षात येतो. म्हणजे भलं मोठं वर्णन करायचं आणि नाही नाही आपण वर्णनात सापडत नाही असं म्हणायचं असं समर्थ करत नाहीत. समर्थांनी एका ओळीत सांगून टाकलं की तुमचा महिमा अनिर्वाच्य आहे आणि वाचेमध्ये तो बसण्यासारखा नाही. संपली गोष्ट. एकनाथ महाराजांनी समर्थान सद्गुरूंचं भरभरून वर्णन केलेलं आहे नाथ भागवतामध्ये, आणि मग शेवटी तुम्ही वर्णनाच्या पलीकडे आहात असं म्हणतात. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी किती गुरुस्तवनं लिहिली आणि सगळ्या गुरुस्तवनांच्या शेवटी आपण वर्णनात सापडत नाही, आपला महिमा हा वर्णनामध्ये येत नाही असं म्हणून विषय संपवला. समर्थ तसं करत नाहीत. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं सद्गुरुस्तवन, जरी मुकेयाते अंगीकारी तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. एखादा मुका असेल त्याला जर आपल्या स्नेहाची वाग रूपी देवता तिने जर अंगीकार केला तर जो तत्वज्ञ आहे वाचस्पती म्हणजे जो तत्व बोलतो त्याच्याशी पैज घेऊन म्हणजे होड घेऊन तो तत्व चर्चा करेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी स्वतःला देखील मुका म्हणतात, तरी गुरुवर्णनी मुका. आळसे फोकीजे आळसे पोशीजे फुका, मी गुरुवर्णनाच्या ठिकाणी मुका आहे असं म्हणतात. आणि फार आळस माझ्या ठिकाणी भरलेला आहे, नुसत्या आळसाने मी पोसला गेलेलो आहे असं स्वतःबद्दल म्हणतात. जर मुक्यानी आपला जो पाठिंबा आहे आपली जी कृपा आहे ती कृपा जर मुक्याला लाभली तर मुका देखील वाचस्पतीशी तत्वचर्चा करेल, पैज घेऊन तत्वचर्चा करेल. कोणी कोणी म्हणतात की मुका म्हणजे प्रत्यक्षतः बोलता येत नाही असा, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी रेड्यात करवी वेद वदवले, ज्याला बोलताच येत नाही असा. तर कोणी कोणी असाही अर्थ केलेला आहे की मुका याचा अर्थ जो शब्द अजिबात चालवत नाही असा, जो मौन आहे, मौन घेऊन ज्यांनी स्वरूप सुखाचा अनुभव घेतलेला आहे, स्वरूप सुखाचा अनुभव घेण्याचा जो प्रयत्न करतो आहे, त्यांनी शास्त्र वाचलेली नाहीयेत पण स्वरूप सुखाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणारा, मन न चालवणारा, शब्द न चालवणारा, मनानी जो स्तब्ध आहे, वृत्तीनी जो स्तब्ध आहे असा, अशाला जर आपला स्नेह कृपा प्राप्त झाली तर तो जो शब्दाच्या योगानी बोलणारा वाचस्पती आहे त्याच्याशी अनुभव ज्ञानानी प्रबंधू होडा तत्वचर्चा सहज करू शकेल. की ही दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. आपली दृष्टी ज्याच्यावर, शब्दही कसा वापरलाय बघा, झळके असं म्हटलेलं आहे. आपली दृष्टी ज्याच्यावर झळकते त्या दृष्टीत प्रकाश आहे, ती ज्ञान प्रक्षेपित करते, ज्ञानानी झळकते, ती प्रेमानी झळकते, तिच्या झळकण्यामध्ये शांती देखील असते. किंवा हा पद्म करू म्हणजे कल्याण हस्त, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वजण आपले आहेत आणि त्यांचं कल्याण व्हावं, सर्वजण ईश्वराचे आहेत आणि त्यांचं कल्याण व्हावं अशी इच्छा बाळगणारे जे सद्गुरु त्यांच्या अंग प्रत्यंगातून कल्याणच प्रक्षेपित होत असतं. म्हणून त्यांचा जो कर आहे, हस्त आहे, तोही कल्याणच प्रक्षेपित करतो. ही दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जेव्हा मस्तकाला कुरवाळतो स्वामीजींच्या ठिकाणी आपण हा अनुभव घेतलेला आहे. तो जीवची परितुके महेशेसी, तो जीवच खरा पण शिवस्वरूपाला प्राप्त होतो. येवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवणे. एवढा ज्यांचा मोठा महिमा आहे तो वाचेनी मी कसा वर्णन करणार, म्हणजे वर्णन करतायत बर का, आणि मी कसं वर्णन करू म्हणतायत. समर्थ या भानगडीत पडत नाहीत. काय सूर्याची या अंगा उठणे लागत असे, ज्ञानेश्वर महाराजांचा कल्पना विलास देखील बघा. सूर्याला काही उठणं लावता येऊ शकेल का? सूर्याला उठणं लावणं असं कधी कोणाच्या मनात तरी आलं असेल का? केवता कल्पतरू वरी फुलवरा, जो कल्पतरू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो त्या कल्पतरूला समृद्ध करणं तुम्ही, हे कसं शक्य आहे? कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, क्षीरसागरापाशी जायचं आणि तो आपला पाहुणचार करणार. आता क्षीरसागराला कसं पाहुणचार करणार, कोणत्या पदार्थांनी त्याचा पाहुणचार करणार? कवणेवासी कापुरा सुवासू देवो, ही एक कल्पना बघा. कापुराला कशानी सुवास देणार? काय त्याला मोगऱ्याचं फूल वाहणार, त्यांनी सुवास ते अर्पण करणार का? गुलाबाच्या फुलांनी कापराला सुवास देणार का? कापराला अत्तर लावणार? कापराला कस्तुरी लावणार? जो स्वतःच इतका सुगंधानी गंधानी युक्त आहे, कापराच्या गंधाला ते सुवास म्हणत नाहीयेत, ते फक्त वास म्हणतात. पण या कापराच्या वासाला कशानी सुगंध देता येईल? चंदनाते कायसेनी चर्चावे, चंदनाची चर्चा आपल्या कपाळावर, गालावर, कोणी टिळे लावतं, कानाला लावतं, उगाळतं आणि चंदन अंगाला लावतं. आता त्या चंदनाला आणि काय लावणार जो स्वतः सुगंधानी युक्त आहे? अमृते केवते रांधावे, जो तयार झालेला रस आहे, शिजवून उत्तम तयार होऊन आमच्या समोर आलाय. आता तो कधी कधी भगिनी म्हणतात की जरा सारखं करून घेते, थोडा गुळ घालते, एक उकळी आणते, असं अमृताबद्दल काय करणार? गगनावरी उभवावे हे घडे केवी, गगनाला देखील गगनाच्याही वर अनेक काहीतरी ठेवावं, हे कसं शक्य आहे? श्री गुरूंचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणवनी मिया नमन निवांत केले, असं ते म्हणतात. हे जाणून मी निवांत नमन केलं. ज्ञानेश्वर महाराज पुष्कळ वर्णन करतात आणि शेवटी नाही जमत आहे असं म्हणतात. समर्थ पहिल्याच जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हिलावया समुद्रा तू आई के गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी प्रगट तई करीसी आघवेची तू कि पुढिलाची दृष्टी चोरी जे हा दृष्टी बंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे जी तूची तू सर्वा यया मा कोणा बोधू कोणा माया ऐसिया आपे आप लाघविया नमो तुझ. ज्ञानेश्वर महाराज खूप खूप स्तुती करतात पण स्तुती करून उपयोग नाही असं समजतात आणि मग तुमचा महिमा वर्णन करता येत नाही असं म्हणतात. जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. मोत्याला पाऱ्याचा मुलामा चढवावा तसं काहीतरी ते होईल. जो असल मोती आहे त्याला अनेक काही करायला लागत नाही. जो कल्चर्ड आहे कृत्रिम तयार केलेला त्याला पुष्कळ काहीतरी मुलामे चढवलेले असतील. का साडे पंधर या रजतवणी शुद्ध शंभर नंबरी सोनं आहे तर म्हणे आम्ही त्याला चांदीचा मुलामा लावून दिला चांदीची वस्तू घरात हवी म्हणून असं कोणी करतं? तैशी स्तुतीची बोलणी उगियाची माथा ठेवी जे चरणी ह्याची भले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. समर्थांचं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. समर्थ म्हणतात की तुमचा जो महिमा आहे तो अनिर्वाच्य आहे आणि त्याच्यासंबंधी काही फार बोलता येत नाही. जे वेदासी साकडे जे शब्दासी कानडे ते सत्शिष्यासी रोकडे अलभ्य लाभे. तुमचा महिमा असा आहे की तुम्ही शिष्याला ब्रह्मबोधावर आणता. जो ब्रह्मबोध वेदांना देखील दुष्प्राप्य आहे असा ते वर्णन करतात. वेद याचा अर्थ प्राप्त पुरुष किंवा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे ज्यांनी जाणलेला आहे अशांचे जाणून बाहेर पडलेले उद्गार याला वेद असं म्हणतात. वेदामध्येही वेदांत जी उपनिषद आहेत ती खरं ब्रह्माचं वर्णन करतात. नाहीतर जे वेद आहेत ते वेद पुष्कळ गोष्टी सांगतात पण वेदांमध्ये देखील जे नेमकं आलेलं आहे परमात्म्याबद्दल ते उपनिषदामध्ये आलेलं आहे. ही उपनिषद सद्गुरूंच्या जवळ शिष्य बसल्यानंतर सद्गुरूंचे जे सहज उद्गार उपदेशाकरता म्हणून बाहेर पडले ते कोणीतरी लिहून ठेवले. त्यांचा कर्ता समजत नाहीये. कधी कधी नावं आलेली आहेत ऋषींची पण बरीच उपनिषद कोणी रचली हे समजत नाही. त्या तऱ्हेने विनोबा असं म्हणतात की औपनिषदिक संत इतके व्यापक झाले ते केवळ ज्ञान बोलले आणि हे ज्ञान आपल्याकडून बोललं गेलं हेही सांगायचं विसरले. ते स्वतःला जणू विसरूनच गेले. त्यांची नावच उपलब्ध नाहीत. याचा अर्थ असा नाही की कोणी संतांनी बाप रखुमा देवी वरू म्हटले म्हणजे मग त्यांना आपल्या नामाचं मोठं महात्म्य होतं. तुका म्हणे असं म्हटलं याचा अर्थ उपनिषद ज्यांनी सांगितलं त्यांच्यापेक्षा तुकाराम महाराज काहीतरी कमी आहेत, आपल्या स्वतःला विसरले नाहीत म्हणून त्यांनी आपलं नाव लिहून ठेवलं। हे सगळं नंतर तुकाराम महाराजांचे जे शिष्य आहेत त्यांना आपल्या सद्गुरूंनी सांगितलं असं म्हटल्यानंतर परमार्थ सुलभ होईल, ते श्रद्धेनी ते वाचतील आणि ते वाचून त्याचा त्यांना उपयोग होईल म्हणून त्यांनी नावं लिहून ठेवली। पण जे वैदिक ऋषी आहेत म्हणून वेद हा अपौरुषेय समजला जातो, म्हणजे कोणीच तो रचला नाही असं नाही, कोणीतरी पुरुषांनी त्याचं वर्णन केलं, पण ज्यांनी वर्णन केलं त्यांनी आपल्या स्वतःच्या नामाचा उल्लेखच केला नाही। ज्ञानी पुरुष ज्ञान सांभाळून ते ज्ञान व्यक्त करतात, त्याला वेद असं म्हटलं गेलं, त्यांनी ते जाणलं आणि जाणून सांगितलं। पण जे सांगितलं गेलं त्यांनी पुरेपूर बोध होत नाही ही अडचण आहे। त्यांनी पुरेपूर बोध होत नाही। उपनिषद म्हणाली की ते जे हालचाल सगळं करतं, जे जे हालचाल करणार आहे ते सगळं ब्रह्मच आहे। आणि ते मुळीच हालचाल करत नाही। तदेजती तन्नई जती, ते अजिबात हालचाल करत नाही। जे अजिबात हालचाल करत नाही ते ब्रह्म आहे। जो जाणून बोलतो त्याच्या असं लक्षात येतं की जे जे म्हणून हालचाल करणार आहे त्याच्या आत असणाऱ्या परमात्म्य शक्तीमुळं, त्याच्या आत असणाऱ्या शुद्ध जाणीवेमुळं त्याची हालचाल दिसते। रामकृष्ण म्हणायचे की कलकत्त्याच्या रस्त्यावरून ब्रह्म अगदी चैतन्य रूपाने फिरताना दिसतं, इतके लोक दिसायचे की सगळीकडे ब्रह्म चैतन्य हलतंय असं मला वाटतं। अशा वेळेला ते ब्रह्म हालचाल करतं, पण हे जे ब्रह्म हालचाल करतं असं वेद म्हणाले, प्राप्त पुरुष म्हणाला, त्याचा संपूर्ण अर्थ त्यालाच माहीत असतो, त्याच्या शब्दाला तो तितका सांगता येत नाही का येतो। जो अनुभवून बोलतो त्याच्या बोलण्यावरून परत ऐकणाऱ्याला अनुभव येत नाही, कारण ऐकणाऱ्याला अनुभव नसल्यामुळं ते शब्द त्याला थोडा अलीकडचाच कोणता तरी अर्थ देतात, त्याच्या तर्कात बसेल असा, त्याच्या बुद्धीला समजेल असा, संपूर्ण अर्थ देता येत नाही। तन नाही जती, ते अजिबात हालचाल करत नाही, ते अत्यंत स्थिर आहे। पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, सूर्याचं आकाशगंगेच्या मध्यवर्ती काय आहे त्याच्याभोवती सूर्य देखील आपला फिरतोय, तोही स्थिर आहे असं नाहीये, तोही कशाच्या तरी भोवती फिरतोय। आणि पृथ्वीवर असणारे आपण सगळेजण फिरतोय असं सगळं असताना ते ब्रह्म मात्र अत्यंत अविचल आहे। ते पदार्थ रूप नाही, वस्तू रूप नाही, वस्तू हालेल, ते अदृश्य आहे, ते अव्यय आहे, त्याला अजिबातच हालचाल नाही, ते केवळ जाणीव स्वरूप आहे, ते आहेपणानी आहे एवढंच त्याच्याबद्दल म्हणता येतं, म्हणून ते अजिबात हालचाल करत नाही। हे जो समजून बोलतो ते आणि या शब्दांनी ज्याचा बोध होतो ते याच्यात फरक आहे। कितीतरी गोष्टींचा अनुभवाचा नीट खुलासा शब्दामधून होऊ शकत नाही. विनोबा असं म्हणतात की मुंबईला कामाकरता मोठा मुलगा गेला आणि तो नंतर वर्षा दोन वर्षांनी रजा काढून घरी आला. आईने त्याला जवळ घेतला, त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. आता आईचं हे प्रेम आणि मुलाला जे काही झालं आहे ते याचं वर्णन करता येणार नाही, हे शास्त्रीय भाषेत मांडता येणार नाही. म्हणजे असं म्हणता येणार नाही की इतक्या वजनाचा हात तळहात इतका इतका गुबगुबीत असेल तर तो जर इतक्या प्रेशरनी पाठीवरून फिरला तर तसं बरं वाटतं असं येईल सांगता. सामान्य गोष्टी देखील सांगता येत नाहीत. तद दूरे तदू अंतिके, ते अत्यंत दूर आहे. त्याच वेळेला उपनिषद म्हणतं की ते सगळ्यात आत तेच आहे, अति आत तेच आहे. आपण जर विषयांच्या ठिकाणी असू, दृश्याच्या ठिकाणी असू, संसाराच्या ठिकाणी असू, ममतेनी मुलाबाळांच्या मध्ये गुंतलेले असू, घरामध्ये गुंतलेले असू, आपल्या गावाकडच्या शेतात गुंतलेले असू, तर ते तत्व आपल्यापासून अति दूर आहे. तद दूरे तदू अंतिके, पण तेच सर्वात आत जवळच आहे. एवढंच नव्हे तर तेच तू आहेस. तदंतरस्य सर्वस्य, ते सर्वांच्याच अंतर्यामी आहे. ते सर्वांच्या अंतर्यामी नटून राहिलेलं आहे. पण ही दृष्टी आहे. ऋषी म्हणाले कारण ऋषींनी सर्वांच्या अंतर्यामी त्याला पाहिलं. अशी गोष्ट उपनिषदात आहे की एक सद्गुरू आपल्या शिष्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण झालं म्हणून आता शेवटची परीक्षा घेऊन त्यांना आपल्या घरी परत पाठवायचं, गृहस्थाश्रम घेण्यासाठी म्हणून शेवटची परीक्षा. त्यांनी दोघांकडेही एक एक पक्षी दिला, समजा कबूतर दिलं, आणि हे लांब घेऊन जा, कोणीच पाहत नाही अशा ठिकाणी घेऊन जा, आणि तिथं त्याची मान पिरगळून त्याला मारा आणि माझ्याकडे घेऊन या म्हणाले. ही शेवटची परीक्षा. आणि एक जो शिष्य होता तो थोडा दूर गेला, निर्जन ठिकाणी इकडे तिकडे पाहिलं कोणी नाहीये, त्याने त्याची मान पिरगळी, त्याला मारून टाकलं आणि गुरूंकडे आला. आणि दुसरा होता तो निर्जन ठिकाणी गेला पण तिथं पक्षी आहेत असं लक्षात आलं, ते पाहत आहेत. अजून एका खबदाळात गेला, गुहेत गेला, आता तिथं कोणीच नाहीये, त्याला मारायचं तर त्याच्या असं लक्षात आलं तो पक्षीच आपल्याकडे पाहतोय, त्याची कशी मान पिरगळणार. अंधारात नेला, आता अंधारामध्ये कोणीच पाहत नाहीये, म्हणजे याला तो पक्षी फक्त हाताने समजतोय पण तो पक्षी त्यालाही दिसत नाही, यालाही दिसत नाहीये. तो म्हणाला माझ्या बुद्धीचे डोळे पाहतायत ना. तो परत आला, तो म्हणाला की कोणी पाहत नाही अशी जागाच नाही, मी याला मारू शकलो नाही. तेव्हा गुरु म्हणाले की तूच परीक्षेमध्ये पास झालास. तू सर्वांचा अंतर्यामी तदुस तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यता. सर्वांच्या अंतर्यामी तेच तत्व भरून राहिलेलं आहे आपल्या सकट, आणि तेच तत्व सर्वांच्या बाहेर देखील आहे. आता ही जी श्रुतीची वचनं आहेत, या वचनानी तसं पाहायचं झालं तर ही अनुभव वचनं असल्यामुळं ती सांगतानाच सांगितली गेली तरी देखील महिम्याच्या अंगाने अनिर्वाच्यच राहतात. ते जे ब्रह्म आहे, जे वेदासी साकडे, जे वर्णन वेदांना नाही करता येत असं, ते तसंच्या तसंच राहतं कितीही वर्णनं केली तरी. यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा. अविज्ञातम विजानता, विज्ञातम अविजानताम. जो जाणत नाही तो जाणतो असं ऋषी म्हणतात. म्हणजे जाणतो आणि जाणल्याचा अभिमान जो टाकून देतो, जणू आपण जाणलंच नाही, ज्ञातेपणाचा अभिमान न धरता सर्वसाधारण सगळ्यांशी एकरूप होऊन जातो, तोच खरा जाणतो. आणि जाणलेपणाचा अभिमान धरून जो फिरतो, मतम यस्य न वेदसहा, त्याला नाहीच कळलं. अविज्ञातम विजानता, हे आपल्याला कळलं कळून देखील आपल्याला कळलं असा विशेष भाव धरत नाही, त्याला कळलं. विज्ञातम अभिजानता, हे सगळं परमात्म्याचं वर्णन आहे, परमात्मा जाणलेल्या पुरुषाचं वर्णन आहे. पण तसं वर्णन करणं हे वेदांनाही जरा जडच गेलं. न संदृशे तिष्ठती रूपमस्य, याचं रूप, या आत्म्याचं रूप न संदृशे कोणाच्याही दृष्टीसमोर येऊ शकत नाही. अस्थीचे देही, मांसाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, हे शक्य नाही. तो ज्ञाता नव्हे, अंधळा, केवळ मूर्ख असं समर्थ म्हणतात, नाही समजत. न चक्षुषा पश्यती कश्चित कश्चनैव, डोळे याला कधीही पाहू शकत नाहीत. डोळे हे तसं म्हटलं तरी का रूपकांनी म्हटलंय, कुठलंच इंद्रिय याला जाणू शकत नाही, कोणत्याच इंद्रियांनी हा जाणला जात नाही. हृदा मनीषी मनसांग भी क्लुप्तो, मनाचं नियमन करणाऱ्या हृदयस्थ बुद्धीनी याला जाणता येतं. याचं कारण ते जाणून तसं बोलतायत, ऐकणाऱ्याला ते कळत नाही. य एतत् विदुरम अमृतास्ते भवंती, हे आत्मतत्व जे जाणतात ते अमृत स्वरूप होतात, ते मृत्यूलाही जिंकतात असं उपनिषद म्हणतं. पण तरी देखील सांगणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा समजण्याच्या बाबतीत बऱ्याचशा वेळेला खडखडाटच असतो. याचं कारण हे अनुभव ज्ञान जे आहे त्याच्या वर्णनाला अडचण आहे, ब्रह्माबद्दल वर्णनाला अडचण आहे. समजणाऱ्याला समजण्याच्या तऱ्हेने वेगळीच अडचण आहे, त्याला समजत नाहीच. कारण तो रमलेला असतो कपडे, दागिने, गाडी. स्वामीजी सांगायचे भेळ, मिसळ आता याला इतकी सूक्ष्म गोष्ट कशी कळणार? जे वेदांना सांगितल्याबरोबरच दुष्प्राप्य होऊन जातं, घेणाऱ्याला ते दुष्प्रापच राहतं. जे वेदासी साकडे, जे शब्दासी कानडे, शब्दाला वर्णन करताना ज्याच्या बाबत मर्यादा येते, ते म्हणजे ब्रह्मानुभव, ब्रह्म सत्शिष्यासी रोकडे अलभ्य लाभे. तसं वस्तू जशी हातात द्यावी तसं जे हातात देत नाही, देता येत नाही, असं खरं म्हणजे अलभ्य, ते सत्शिष्य जो असतो त्याला रोकडं प्राप्त होतं तुमच्यामुळं. जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मया रामा, अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. जे वेदासी साकडे, जे शब्दासी कानडे, ते सत्शिष्यासी रोकडे अलभ्य लाभे. सत्शिष्याला मात्र ही अलभ्य गोष्ट सहज प्राप्त होते. अपरोक्ष अनुभूती आणि परोक्ष अनुभूती, अस्ति ब्रह्मेति चैद्वेद परोक्ष ज्ञान एव तत्. ब्रह्म आहे असं म्हणणं हे म्हणजे दुसऱ्याच्या बुद्धीनी आपल्या बुद्धीला समजून सांगण्यासारखं आहे. दुसऱ्याच्या डोळ्यांनी आपण पाहणं आहे, त्याला परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टीनी आपण समजून घेणं, याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. हे खरं ज्ञान नाही. अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारः स उच्यते. पण मीच ब्रह्म आहे असं समजणं याला साक्षात म्हणजे प्रत्यक्षतः समजणं असं म्हणतात. शिष्याला हा ब्रह्मानुभव, जो खरं म्हणजे वेदांना देखील सांगायला कठीण, कारण सांगितल्या सांगितल्याच ऐकणाऱ्याच्या दृष्टीने अर्थ विरून जिथं जातो नाहीसा होतो. पण शिष्याला मात्र हे सहजगत्या तुमच्या कृपेमुळे प्राप्त होतं. जे योगी यांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम परम गुह्य अगाध, ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणची होईजे अंगे. दुर्घट संसाराचे निपांगे पांगी जेना सर्वथा. या दोन ओव्या आता राहिल्या, पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।